ॐ नमो भगवते वासुदेवाय।
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 नारायणं नमस्कृत्य
नारायणं नमस्कृत्य
नरं चैव नरोत्तमं
नरं चैव नरोत्तमं
देवीं सरस्वतीं व्यासं
देवीं सरस्वतीं व्यासं
ततो जयमुदीरये
ततो जयमुदीरये
नष्टप्रायेष्वभद्रेषु
नष्टप्रायेष्वभद्रेषु
नित्यं भागवत सेवया
नित्यं भागवत सेवया
भगवत्युत्तम श्लोके
भगवत्युत्तम श्लोके
भक्तिर्भवति नैष्ठिकी
भक्तिर्भवति नैष्ठिकी।
ग्रंथराज श्रीमद्भागवतम चौथा स्कंध 25वां अध्याय राजा पुरंजन के गुणों का वर्णन। श्लोक संख्या 34। अद्य संतम
संतम
आत्मानम
आत्मानम
विदाम
विदाम
न ततः
ततः
परम
परम
येन
येन
इयम्
इयम्
निर्मिता
निर्मिता
वीर
वीर
पुरी
पुरी
शरणम
शरणम
आत्मनः
आत्मनः।
इहाद्य संतमात्मानम
इहाद्य संतमात्मानम
विदामन ततः परम परम
विदामन ततः परम
येनेयं निर्मिता वीर
येनेयं निर्मिता वीर
पुरी शरणमात्मनः
पुरी शरणमात्मनः।
इहाद्य संतमात्मानम
इहाद्य संतमात्मानम
विदामन ततः परम
विदामन ततः परम
येनेयं निर्मिता वीर
येनेयं निर्मिता वीर
पुरी शरणमात्मनः
पुरी शरणमात्मनः।
इहाद्य संतमात्मानम
इहाद्य संतमात्मानम
विदामन ततः परम
विदामन ततः परम
येनेयं निर्मिता वीर
येनेयं निर्मिता वीर
पुरी शरणमात्मनः
पुरी शरणमात्मनः।
इहाद्य संतमात्मानम
इहाद्य संतमात्मानम
विदामन ततः परम
विदामन ततः परम
येनेयं निर्मिता वीर
येनेयं निर्मिता वीर
पुरी शरणमात्मनः
पुरी शरणमात्मनः।
इहाद्य संतमात्मानम
इहाद्य संतमात्मानम
विदामन ततः परम
विदामन ततः परम येनेयं निर्मिता वीर
पुरी शरणमात्मनः
पुरी शरणमात्मनः।
इहाद्य संतमात्मानम
इहाद्य संतमात्मानम
विदामन ततः परम
विदामन ततः परम
येनेयं निर्मिता वीर
येनेयं निर्मिता वीर
पुरी शरणमात्मनः
पुरी शरणमात्मनः।
इह यहाँ
यहाँ
अद्य
अद्य
आज
आज
ये दोनों शब्द बार कई बार श्लोकों में आते हैं। ये जो सरल सरल संस्कृत शब्द है इनको हम सीख सकते हैं, ऐसे धीरे धीरे संस्कृत भाषा को हम समझ सकते हैं। इह इधर यहाँ इह और अद्य अद्य मतलब आज। तो ये इह और अद्य अनेक बार आएंगे। संतम
संतम
विद्यमान
विद्यमान
आत्मानम
आत्मानम
जीवात्माएं
जीवात्माएं
विदाम
विदाम
इतना ही जानते हैं,
इतना ही जानते हैं,
न नहीं,
नहीं,
ततः परम,
ततः परम,
इसके आगे,
इसके आगे,
येन,
येन,
जिससे,
जिससे,
यम,
यम,
यह,
यह,
निर्मिता,
निर्मिता,
उत्पन्न की गई,
उत्पन्न की गई,
वीर,
वीर,
हे वीर,
हे वीर,
पुरी,
पुरी,
नगरी,
नगरी,
शरणम,
शरणम,
विश्राम स्थल,
विश्राम स्थल,
आत्मनः,
आत्मनः,
समस्त जीवों का,
समस्त जीवों का,
अनुवाद और तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा। अनुवाद। हे वीर, हम इतना ही जानते हैं कि हम इस स्थान में हैं, हम यह नहीं जानते कि आगे क्या होगा। दरअसल हम इतने मूर्ख हैं कि यह भी जानने का प्रयत्न नहीं करते कि हमारे रहने के लिए किसने इतना सुंदर स्थान बनाया है। तात्पर्य, कृष्ण चेतना का अभाव ही अविद्या या अज्ञान है। श्रीमद् भागवतम के 5वें स्कंद के 5वें अध्याय के 5वें श्लोक में इसे पराभवस्था वद् बोध जातः कहा गया है। प्रत्येक व्यक्ति अज्ञानी रूप में उत्पन्न होता है, यही भागवत का कथन है। अपनी अज्ञानता के कारण हम राष्ट्रवाद, परोपकारवाद, अंतर्राष्ट्रीयवाद, विज्ञान, दर्शन इत्यादि कई अन्य चीज़ों को जन्म देते हैं। इन सब के मूल में हमारा अज्ञान काम करता है। यदि अज्ञान की मूल सिद्धांत अज्ञान ही मूल सिद्धांत हो तो फिर ज्ञान की इतनी उन्नति से क्या लाभ। जब तक मनुष्य कृष्ण भक्ति नहीं करता तब तक उसके सारे कार्य व्यर्थ हैं। यह मनुष्य जीवन अज्ञान को भोगने के लिए मिला है, किंतु लोग बिना जाने हुए कि अज्ञान को कैसे भोगाया जाए तरह तरह की योजनाएं बनाते रहते हैं और मृत्यु के बाद सारी योजनाएं नष्ट हो जाती हैं। ओम ज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। यहाँ एक बहुत महत्वपूर्ण वाक्य श्रील प्रभुपाद जी तात्पर्य में बताते हैं। यह मनुष्य जीवन अज्ञान को भोगने के लिए मिला है। किंतु लोग बिना जाने हुए कि अज्ञान को कैसे भोगाया जाए तरह तरह की योजनाएं बनाते रहते हैं और मृत्यु के बाद ये सारी योजनाएं नष्ट हो जाती हैं। तो मनुष्य जीवन किसके लिए बनाया है? अज्ञान को भोगने के लिए। किस प्रकार से? हाँ, कौन गोरांग है ना, गोवर्धन आया नहीं अब तक? आया
गोवर्धन?
ये सगळ्यांचे समोर उभा उभा। सातवें दिन के जन्मदिन के लिए उपहार।
हरि बोल, हरि बोल, हरि बोल।
वाढदिवसासाठी तुला हे काय लिहिलंय? पूर्ण वाच काय लिहिलंय? हे काय? अरे अरे चुकलं मध्ये, आता शिकून घे। छान, एक दोन हरे हरे गिळून घेतलं। ईशोपनिषद के कितने भक्तों ने पढ़ा है? भक्ति शास्त्री है ना हमारे सब। तो अज्ञान और ज्ञान दोनों को जानना चाहिए। इस संबंध में कौन सा श्लोक ईशोपनिषद में कहा गया है? सब भक्ति शास्त्री बैठे हैं।
विद्या को जानने से अमृतत्व को प्राप्त करते हैं।
अविद्या और विद्या दोनों को प्राप्त करना चाहिए।
अन्य देवा हो विद्या, अन्य सागो अविद्या, इति शुश्रम अधीरना
अनुवाद
इसमें हिंदी में है ना, इंग्लिश में?
हाँ, तो हिंदी में करके बोलो।
बुद्धिमान व्यक्ति ये समझते हैं कि द वाइज हैज एक्सप्लेन्ड दैट वन रिजल्ट इज डिराइव्ड फ्रॉम द कल्चर ऑफ नॉलेज एंड दैट ए डिफरेंट रिजल्ट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द कल्चर ऑफ निसाइंस।
हाँ, लेकिन दोनों को जानना चाहिए, उसके लिए कौन सा श्लोक?
विद्या च अविद्या च यस्तत् वेद उभयम् सह अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतम् अश्नुते। ओनली वन हू कैन लर्न द प्रोसेस ऑफ निसाइंस एंड दैट ऑफ ट्रांसेंडेंटल नॉलेज साइड बाय साइड कैन ट्रांसेंड द इन्फ्लुएंस ऑफ रिपीटेड बर्थ एंड डेथ एंड एंजॉय द फुल ब्लेसिंग्स ऑफ इमॉर्टैलिटी।
उसका शब्द भेद करके, तो इसके पहले वाले श्लोक को पढ़ो, शब्द भेद करके समझाओ हम सबको कि इसका क्या अर्थ है।
जो पहले पढ़ो।
हाँ, इसके पहले वाला जो पढ़ा था।
अन्य
ये मराठी है कि हिंदी है? हिंदी। तो हिंदी में पढ़ो।
इंग्लिश
नहीं, हिंदी। इंग्लिश तो है वैसे। हाँ पढ़ो। विद्याम च अविद्याम च
विद्याम असली ज्ञान को
च। श्लोक श्लोक पढ़ के शब्द भेद करो।
विद्याम च अविद्याम च यस तद्वेदो भयम् सह अविद्या मृत्युं तीर्त्वा विद्या अमृतम् अश्नुते।
तो शब्द भेद करके श्लोक का, विद्याम च अविद्याम च, मतलब विद्या और अविद्या। हाँ, फिर क्या?
यस्तद् वेदो भयम् सह, जो अविद्या की कार्य प्रक्रिया तथा दिव्य ज्ञान विद्या को साथ साथ सीख सकता है केवल वही।
मैं इसके पहले वाले श्लोक की बात कर रहा हूँ। पहले को करो।
अन्य देवा आहुर,
अन्य आहुर
ये वा आहुर विद्या
पढ़ो श्लोक।
अन्य देवाहुर विद्या,
अन्य देवाहुर विद्या,
अन्य
आहुर अविद्या
इति शुश्रोमधीराणां येन तद् विचक्षीरे।
तो अभी शब्द भेद करो पहले लाइन का।
अन्यत्
एव आहुर
आहु
विद्यया। तो विद्या को प्राप्त करने का फल एक होता है ऐसे कहा गया है। क्या कहा गया है? विद्या को प्राप्त करने से एक प्रकार का फल मिलेगा। और दूसरे लाइन में क्या कहा गया है?
अन्यत् आहुर अविद्या।
अन्यत् आहुर अविद्यया। और अविद्या का अनुशीलन करने से अन्य कोई परिणाम प्राप्त होगा। तो ऐसा नहीं है कि विद्या और अविद्या दोनों को प्राप्त करने से एक ही गति होगी, एक ही परिणाम होगा, ऐसे नहीं है। जो विद्या को प्राप्त करेगा उसकी एक गति होगी, एक उसका फल मिलेगा। जो अविद्या का अनुशीलन करता है उसकी गति अलग होगी, भिन्न होगी, उसको परिणाम अलग ही मिलेगा। हर चीज करने से परिणाम अलग अलग होता है, क्योंकि हर वस्तु हर चीज का गुण अलग होता है, तो गुण के आधार पे परिणाम भी अलग होता है। मीठे वस्तु खाने से एक परिणाम, तीखा वस्तु खाने से एक परिणाम, विभिन्न परिणाम होगा। तो हर चीज के लक्षण होते हैं, गुण होते हैं, और गुणों का प्रभाव भिन्न भिन्न होता है। गुस्सा ये एक गुण है, इसका प्रभाव एक प्रकार का होता है। और मुस्कान हंसी इसका प्रभाव एक और होता है। तो हर चीज का प्रभाव अलग अलग होता है, इसलिए हमें भेद करना चाहिए। यदि विद्या और अविद्या का परिणाम अलग अलग है तो हमको जानना चाहिए कि विद्या क्या है और अविद्या क्या है, नहीं तो हम भेद कैसे कर पाएंगे। तो प्रभुपाद जी कई बार निंदा करते थे कि जो मायावादी लोग हैं वो क्या कहते हैं, एक एक ही परिणाम प्राप्त होगा। कौन सा है वो कथन?
सब रास्ता एक ही।
हाँ कौन सा वो कथन? कि सब रास्ते एक जगह मिलते हैं।
सब रास्ते एक ही जगह मिलते हैं।
हेड़े अगली बार बताओ, थोड़ा पढ़ाई करके बताओ। तो मायावादी लोग क्या कहते हैं कि जिसकी भी आप उपासना करो गति एक ही प्राप्त होगी। तो प्रभुपाद जी कहते थे ये कैसे संभव है। एक भक्त बता रहे थे हमारे कि वो एक ऐसे किसी साधु के पास गए जो, या उनका कोई मित्र था जो एक बहुत ही प्रसिद्ध साधु के पास गए जिसके बड़ी संख्या में अनुयायी हैं और जगह जगह देश विदेश में उनके शाखाएं हैं। भक्ति भक्त नहीं है वो योग वगैरह सब पढ़ाते हैं। तो उन्होंने पूछा उनको प्रश्न एक प्रवचन के बाद कि हमें किन की उपासना करनी चाहिए। तो उन्होंने उत्तर दिया इनकी उपासना करो, उनकी उपासना करो, किसी की उपासना भी करो लेकिन उपासना करो। क्या ये सही सिद्धांत है? हाँ है क्या? तो भगवद गीता में कौन सा श्लोक है जिससे हमें ये पता चलता है कि अलग अलग तरह के उपासना या आराधना जो होते हैं कहाँ गए? लेबर आ गए। तो कौन सा श्लोक है? भगवान कृष्ण बताते हैं कि अलग अलग प्रकार की उपासना से अलग अलग गति प्राप्त होती है।
यान्ति देव वरदान देवान पितृ यान्ति पितृवता भूतानि यान्ति भूतेजा दंति मध्या जिनोपि माम।
हाँ बहुत अच्छा, तो क्या अर्थ है इसका?
यान्ति देव वरदान देवान, जो देवताओं की उपासना करता है करते हैं वो देवताओं के लोक में जाते हैं। पितृ यान्ति पितृ, जो पितृ लोग पितरों की पूजा करते हैं वे पितृ लोक में जाते हैं। और भूतानि यान्ति भूतेजा,
जो भूतों की उपासना करते हैं भूतों के पास जाते हैं।
और जो मतलब भगवान कहते हैं जो मेरी उपासना करते हैं वो मेरे धाम में आते हैं,
मेरे पास आते हैं। तो प्रभुपाद जी कहते हैं इसका अर्थ ये है कि अलग अलग प्रकार के उपासनाओं के लिए गति अलग अलग है। ऐसा नहीं है कि सब एक ही गति की प्राप्त होगी, जिसकी भी उपासना आप करेंगे तो गति एक ही होगी, ऐसा नहीं है। यद्यपि बाहर जाते समय ठीक है हम इतने जोर से इस बात को न भी कहें, परंतु हमको तो स्पष्टता से पता होना चाहिए कि हमारे लिए श्री कृष्ण क्यों आराध्य देव हैं और दुर्गा क्यों नहीं है और भी कोई क्यों नहीं है। सबका सम्मान हमें करना चाहिए, उनका अपमान करना ये बहुत बड़ा अपराध है, क्योंकि ये भी भगवान के भक्त हैं, ये भी भगवान के महत्वपूर्ण प्रतिनिधि हैं। भगवान के द्वारा उनको विशेष शक्ति प्रदान की गई है ब्रह्मांड के व्यवस्थापन के संबंध में, इसलिए उनका तिरस्कार या अपमान कभी भी नहीं करना चाहिए। परंतु इसका अर्थ ये भी नहीं है कि हम स्वतंत्रता से उनकी उपासना भी हम करते रहें। ये स्पष्ट ज्ञान होना चाहिए कि परम कौन है और परम कौन नहीं है। एक बार मैंने ये कई बार बताया होगा आपको कि हमारे संस्था के एक सन्यासी हैं पुरुषत्रय स्वामी, ब्राज़ील में रहते हैं। वैसे वहाँ भी एक इसी गोकुलधाम के जैसे प्रकल्प है तो वहाँ पे रहते हैं। तो उन्होंने एक बार वृंदावन में एक प्रवचन में एक सुंदर वाक्य बताया था जो आज तक मुझे याद है। जैसे वैष्णव शब्द की कई कई परिभाषाएं हैं ना, चैतन्य महाप्रभु ने भी कई परिभाषाएं दिए हैं चैतन्य चरितामृत में, भगवद गीता में हम पाते हैं। उन्होंने एक बहुत ही सुंदर परिभाषा दी प्रवचन में। उन्होंने कहा कि वैष्णव वो है जो ये जानता है कि कौन कौन है। आप समझे क्या अर्थ है इसका? वैष्णव ये है जो जानता है कि कौन कौन है। वैष्णव कौन है जला माहित है कि कौन कौन है। अर्थ का है, क्या है विचित्र प्रहेली, प्रहेली बोलते हैं ना, रिडल, रिडल को क्या बोलते हैं?
पहेली,
पहेली मराठी में तो अपन पहेली मानते हैं। कोड़ा कोड़ा अर्थ का है कौन कौन है, म्हणजे काय
म्हणजे की कोणाचं स्थान कोणतं आहे हे जाणे। भगवान श्री कृष्ण परम आहे, अन्य देवी देवतांची कोणतं स्थान आहे हे तत्वतः जाणे।
सगळे एक आहेत का?
नाही।
या जगामध्ये पण सगळे एक आहेत का?
नाही।
विविध योनी आहेत आणि आमच्या मनुष्य समाजमध्ये पण सगळे एक आहेत का? नाही। एका वर्गमध्ये सगळे एक आहेत का?
नाही।
आता आम्ही इकडे गोकुळधाममध्ये एवढंच लोक बसलो आहेत, आम्ही सगळे एकच आहेत का?
नाही।
सगळ्यांचा स्वभाव वेगळा आहे, होय की नाही? कोणी दोन माणसं एकसारखे नसतात, जुळे भाऊ बहीण पण एकसारखे नसतात, होय की नाही? विविधता एक मूल लक्षण आहे आध्यात्मिक जगामध्ये आणि भौतिक जगामध्ये प्रपंचामध्ये पण। त्यामुळे विविधता एक नियम आहे, प्रकृतीचा एक कायदा आहे, कारण जीव चेतन आहे आणि चेतन असल्यामुळे जीवाची जी भावना असते, मानसिकता असते, त्याची एक विचारधारा असते, इच्छा असते, सगळं वेगळे वेगळे असतात. आमचं एकता कशामध्ये आहे की आम्ही सगळे आत्मा आहोत, आम्ही सगळे भगवंतांचे दास आहोत, ते आमची एकता आहे. पण विविधता भौतिक स्तरावर आम्हाला दिसून येते आणि आध्यात्मिक स्तरावर पण आम्हाला विविधता दिसून येत आहे. आध्यात्मिक स्तरावर कसं विविधता दिसून येते? गोलोक वृंदावनमध्ये पण विविधता आहे का? आहे. कसं आहे तिकडे? सगळं एकच आहे ना, सगळे भगवंताचे भक्त आहेत. तर विविधता कसं काय तिकडे? म्हणजे काय हे मोठे शब्द मला समजत नाही. रस आणि तत्व म्हणजे साधारण शब्दामध्ये
वेगळ्या वेगळ्या प्रकारची
सरळ भाषामध्ये म्हणजे विविधता म्हणजे काय? कसं?
कृष्णा विष्णू एक
गोलोक वृंदावन मध्ये विविधता कसं आहेत? काय म्हणजे काय?
कोणी कृष्णाचे मित्र म्हणून त्यांची सेवा करतात, कोणी कृष्णाचे दास म्हणून त्यांची सेवा करतात, आणि कोणी कृष्णाची आई वडील वात्सल्य भावामध्ये सेवा करतात.
आता मराठी भाषामध्ये ब्रजेश पुन्हा एवढ्या स्वच्छ म्हणे शुद्ध मराठी बोलताना ऐकलं नाही. हे बरोबर उत्तर आहे की कोणी भगवंतांना मित्र म्हणून प्रेम करतात, सेवा करतात, कोणी वात्सल्य रसमध्ये, कोणी माधुरी रसमध्ये, कोणी सख्य रसमध्ये, शांत रसमध्ये, वेगवेगळे रस आहेत, भाव आहेत, त्या भावनेमध्ये सगळं करतात. तर विविधता गोलोक वृंदावनमध्ये दिसून येते. इकडे पण चित्रामध्ये आम्ही बघतोय, थोडे गाय स्वरूपमध्ये आहेत, थोडे मोर स्वरूपमध्ये आहेत, थोडे ग्वालबाल स्वरूपमध्ये आहेत. विविधता आहे ना? तर विविधता सगळीकडे असते, सर्वव्यापी आहे विविधता. परंतु ते असतानाही एकता आहे. एकता का? आमचा उद्देश एकच आहे. तिकडे विविधता असूनही एक आहेत सगळे, कारण सगळ्यांचं हृदय कृष्णावर केंद्रित आहे. सगळे शुद्ध कृष्ण प्रेमी भक्त आहेत, ती एकता आहे. आणि विविधता वेगवेगळे आम्ही बघतो. तर ह्या जगामध्ये पण विविधता आहे. तर आम्हाला भेद, विवेक, बुद्धीने आम्ही भेद करायला शिकलं पाहिजे की सत्य काय आहे, असत्य काय आहे, विद्या काय आहे, अविद्या काय आहे, विद्यामध्ये कशा प्रकारची विविधता आहे, अविद्यामध्ये पण विविधता कशा प्रकारची आहे. आणि अविद्यामध्ये अर्थात प्रपंचामध्ये राहून वेगळे वेगळे प्रकाराचे जे उपासना आम्ही करतो त्याचे परिणाम भिन्न भिन्न होणार. जसे या श्लोकमध्ये भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय, देवी देवतांची उपासना केली तर देवलोकमध्ये आम्ही जाणार, भूतांची उपासना केली तर भूतांच्या सोबत आम्ही राहणार, पितृंची सेवा केली तर पितृलोकमध्ये जाणार, आणि कृष्णलोकची कृष्ण भगवंतांची सेवा केली तर कृष्णलोक आम्ही जाणार. तर असं नव्हे की आम्ही कोणाचीही सेवा केली तर आमची गती एकच होणार, असं नाही आहे. हां, त्यामुळे इकडे अज्ञानची उपासना आणि विद्या आणि अविद्याची उपासना कशी असली पाहिजे ते आम्हाला समजलं पाहिजे. तर ह्या श्लोकमध्ये काय लिहिलं होतं? अन्यत एवाहुर अविद्यया, मग इती सूक्ष्म धीराणाम येन असतात विचक्षिरे. धीर जे संत आहेत, ज्यांची चेतना एकदम परिपूर्ण आहे, शुद्ध आहे, त्यांनी असं म्हटलंय. त्यांनी काय म्हटलंय की अविद्याची अविद्याचं पालन केलं तर एक गती प्राप्त होणार, विद्याची आम्ही अनुशीलन केलं गती वेगळी होणार. तरी मग जर आम्ही समजलं की ठीक आहे फक्त विद्याची गती आम्हाला पाहिजे तर अविद्या आम्हाला नको आहे, तर पुढच्या श्लोक मध्ये काय म्हटलं मग?
विद्यांच्या तद्वेदो भयं सह अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतम अश्नुते.
म्हणजे विद्यांच्या अविद्यांच्या मग
यस्तद्वेदो भयं सह
मग
यह जो व्यक्ति वह जानता है दोनों उभयम सह दोनों भी
उभय म्हणजे दोन्ही वेद म्हणजे जो जाणतो ज्याला माहिती आहे त्याला दोन्ही माहीत आहे. दोन्ही म्हणजे विद्या आणि अविद्या. ज्या व्यक्तीला विद्या आणि अविद्याचे ज्ञान आहे मग त्याच्याबद्दल काय?
अविद्या मृत्युं तीर्त्वा अविद्या से बारंबार मृत्यु को प्राप्त होता है. विद्या अमृतम अश्नुते और विद्या से अमृतम अमरता भोगता है.
पूरा अनुवाद पढ़ो.
जो अविद्या की कार्य प्रक्रिया तथा दिव्य ज्ञान विद्या को साथ साथ सीख सकता है केवल वही बारंबार होने वाले जन्म मृत्यु के प्रभाव को पार कर सकता है और अमरता के पूर्ण वरदान को भोग सकता है.
तो जो जन्म मृत्यु के चक्र को पार करना चाहता है उसको विद्या और अविद्या आना चाहिए. यदि हम तो अविद्या का मतलब क्या है? अविद्या का मतलब ये नहीं है कि हम वो राजनीति या क्रिकेट या इसमें इसका जानकारी होना चाहिए, ये अज्ञान है इसलिए ये सब हमको जानना चाहिए. तो अविद्या का अर्थ क्या है इसमें?
इसमें
पढ़ो तात्पर्य. तात्पर्य है ना प्रभुपाद जी का
इसमें ऐसे होते हैं दोनों को जो जानते हैं विद्या अविद्या वेद उभयम सहाय दोनों को जो जानता है वो अविद्या मृत्यु तीर्थवा या अविद्या और मृत्यु को पार करेगा और विद्या विद्या का अमृत को वो आनंद लेगा. तो ये दोनों को जो जानता है वही व्यक्ति ये दोनों से पार कर सकता
है. परंतु मैं देख रहा हूँ तात्पर्य में प्रभुपाद जी अविद्या का क्या परिभाषा देते हैं ताकि इसका स्पष्टीकरण हो. मैं तात्पर्य पढ़ना चाहता हूँ. प्रभुपाद जी कह रहे हैं कि हमें जानना चाहिए कि अविद्या को जानने का मतलब क्या है. इसका मतलब ये नहीं कि अविद्या के हम बीच में पड़ जाएं, परंतु क्या क्या अविद्या है ये सब अविद्या है इसमें हमें नहीं पड़ना चाहिए. ये कार्य करने से ऐसे परिणाम होता है, जैसे मादक द्रव्यों का सेवन करने से ऐसे परिणाम होगा इत्यादि. तो अलग अलग जो भौतिक जगत में चीज़ें हैं उनका किस प्रकार का परिणाम होगा हमारे लिए वो हमें अच्छी तरह से जान लेना चाहिए. और एक बात अलग दूसरे दूसरे जगह में बताया गया है कि अविद्या का अर्थ है भले हमें वो नरक में ना ले जाए. जैसे अभी हम लोग ऐसे कई विद्याओं का प्रयोग कर रहे हैं जो कि प्रत्यक्ष रूप से भक्ति नहीं है, जैसे कि खेती करना. खेती करने के लिए कोई जानकारी चाहिए कि नहीं?
चाहिए
ज्ञान पाहिजे ना शेती कशी आम्ही करायची म्हणून बी कसे टाकायचे करा वृक्षा हे कर काय म्हणतात रोपण ना रोपण कसं करायचं सगळं काय आम्हाला माहिती असली पाहिजे ना हे काय आध्यात्मिक ज्ञान आहे का नाही आहे ना तसंच आणि विविध प्रकारचे कार्य आम्ही करतो ते काय भक्तीचे कार्य आहेत का आता घराचं बांधकाम आम्ही करतो ते भक्ती आहे का ते भगवंतासाठी करत आहे ते वेगळे गोष्टी पण या जगामध्ये राहताना आम्हाला विविध प्रकारचे ज्ञान असले पाहिजेत की आम्ही कसं जगायचं या जगामध्ये जर आम्हाला हे समजलं नाही की भक्तीच्या अनुकूल आमची एक राहण्याची पद्धती असली पाहिजे जे अविद्या आहे म्हणजे प्रपंचाचं जे ज्ञान आहे तेवढंच आम्ही स्वीकार केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने स्वीकार केलं पाहिजे जेणेकरून आमच्या भक्तीच्या मार्गामध्ये प्रगती करताना लाभदायक होईल जे काही प्रतिकूल ज्ञान आहे अविद्याच्या क्षेत्रामध्ये ते आम्ही नकारतो ते आम्हाला आम्ही ते स्वीकार करत नाही जसे इकडे पण असताना आम्ही विविध प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरत नाही बाहेरच्या जगामध्ये शेती करताना वापरतात कारण आम्हाला माहीत आहे की आमच्या सिद्धांताच्या विपरीत आहे हे विरुद्ध आहे त्यामुळे वापरत नाही आम्ही तर अविद्या म्हणजे या संसारमध्ये जगताना काय काय आम्हाला माहिती असली पाहिजे कसं जगायचं हे पण एक कला आहे ज्ञान आहे विज्ञान आहे आणि अविद्याचा दुसरा अर्थ आहे की एक सामान्य बाहेरच्या जगाचं ज्ञान किंवा अज्ञान त्यामुळे दोन्ही आम्हाला माहीत असलं पाहिजे जर कोणी म्हटलं मी फक्त हरे कृष्ण जप करणार आणि जगणार शक्य आहे का त्याच्यासाठी त्याला स्वयंपाक करायला येत नाही तो एकटाच आहे कुठे काय त्याला खायला पाहिजे काय नाही त्याला माहीत नाही जगू शकणार का तो त्याला माहीत असलं पाहिजे ना की कुठचे वस्तू खाल्लं पाहिजे कुठचे नाही खाल्लं पाहिजे कुठचं अमृत आहे कुठचं विष आहे स्वयंपाक कसं केलं पाहिजे स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे आजारी पडलं तर काय कुठचं औषध घेतलं पाहिजे माहीत असलं पाहिजे की नाही तर जगणार कसं या जगामध्ये तर ह्या प्रकारची अविद्या जे की जे आमच्यासाठी लाभदायक आहे त्याचं ज्ञान आम्हाला असलं पाहिजे नाहीतर आम्ही जगू शकणार नाही आणि जगू शकलो नाही तर भक्ती कसं करणार आम्ही मग आणि अविद्या जाणून घेतलं पाहिजे ह्याचं दुसरं तात्पर्य आहे की आम्ही जाणून घेतलं पाहिजे की हे सगळं आम्ही नाही केलं पाहिजे हे सगळं आमच्यासाठी हानिकारक आहे हे वेगळे वेगळे प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत पेय आहेत आणि मनोरंजनचे पद्धती आहेत ते आम्हाला नको तर असं त्यामुळे विद्या च अविद्या आमच्या यस्तत वेदो भयम सहा दोन्ही आम्हाला आम्ही जाणून घेतलं पाहिजे त्यामुळे काल आम्ही काय केलं होतं स्वास्थ्याच्या बद्दल एवढं वेळ का आम्ही काढलं याच्यासाठी हां एवढं आम्ही स्वास्थ्य स्वास्थ्य करून एवढं जोर देत आहे ना कशासाठी देत आहे आम्ही कारण हे जर आम्ही जाणून नाही घेतलं की तब्येतीची काळजी आम्ही कशी घेतली पाहिजे भक्तीवर ह्याचा किती परिणाम होतोय मला आमची भक्ती पण होणार नाही अनेक लोक भक्ती सोडून देतात तब्येतीमुळे भक्ती होत नाही करायला होत नाही पोट दुखते डोकं दुखते वेगवेगळे प्रकारचे त्रास असतात आणि खास करून जे आम्ही गोकुळधाममध्ये राहतो तब्येतीची फार काळजी घेतली पाहिजे कारण इकडे परिश्रम जास्त आहे ते खरोखर बरं आहे थोडं परिश्रम करणे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी बरं आहे आम्ही सगळे शहरामध्ये राहून सगळं बिघडलो आहे आता नाजूक झालो आम्ही सगळे. नाही तर इकडे राहून स्वस्थ कसं राहायचं, आणि आमच्या इकडे परिश्रमाचे अनेक कार्य असतात त्यामुळे स्वास्थ्य बरोबर व्हायलाच पाहिजे. दुसरी गोष्टी म्हणजे की इकडे डॉक्टर वगैरे कुठे आता जवळ नाही आहे ना. शहरामध्ये कुठे गेलं तिकडे रस्त्यावर कुठे डॉक्टरची क्लिनिक असतात, काही त्रास असायला गेलो इकडे आम्हाला काही आजारी पडलो आम्ही तर थोडं उशीर होते जायला. त्यामुळे काय आम्ही स्वास्थ्याची काळजी घेतली तर डॉक्टरकडे जायची पण गरज नाही. इकडे नसतं ना काही व्यवस्था नाही आमच्याकडे. आणि तिसरं म्हणजे स्वावलंबी प्रकल्प असल्यामुळे आम्हाला स्वतः इकडे सांभाळून घेतलं पाहिजे सगळं काही. आता हळूहळू सगळं आमचे औषधी कुठची कुठची असतात ते सगळं आम्ही ओळख करून घेतली पाहिजे. सर्पाने चावलं तर काय करायचं, वेगवेगळे घाव बसलं तर काय करायचं, कुठचं आम्ही वनस्पती घ्यायचं, कुठचं औषधी जंगलामधून काढायचं, सगळं आम्ही शिकलं पाहिजे. आता हे पण अविद्या आहे एक दृष्टीने बघितलं तर, कारण हे आध्यात्मिक ज्ञान नाही आहे. सर्पाने चावलं म्हणून आम्ही काय लावणार शरीरावर ते काय भक्ती आहे का? नाही, अविद्या आहे. परंतु आमच्या भक्तीसाठी अनुकूल अविद्या आहे ते आमच्यासाठी. तर ह्या भागामध्ये राहताना आम्हाला हे सगळं ज्ञान असलं पाहिजे. कुठची कुठची भाजी आम्ही कसे काय करायचं, तसं स्वयंपाक कसे काय करायचं, भगवंताने हे सगळं काय आमच्यासाठी दिलं आहे. प्रकृतीचं ऐश्वर प्रचूर मात्रामध्ये उपलब्ध आहे इकडे, पण भगवंतांचे जे उपहार आहेत त्यांचं आम्ही उपयोग कसं करावं ते आम्ही शिकलं पाहिजे. आता लहान मुलांना आम्ही 500-500 रुपयाचे नोट दिले तर त्यांना काय माहिती काय म्हणून फाडून टाकणार ते. खेळाची वस्तू म्हणजे फाडून टाकणार. परंतु मोठ्या व्यक्तीला माहीत असते अरे काय केलं त्याने 500 रुपयाचं नोट फाडून टाकलं. तसंच ज्यांना समजत नाही की भगवंताने किती विविध प्रकारचे ऐश्वर आमच्यासाठी दिलेत, आम्ही असं ते दुर्लक्ष करतो किंवा काही आम्ही दुर्व्यवहार करतो त्यांच्या प्रती. कारण आम्हाला माहीत नसतं की किती मूल्यवान आहे म्हणून हे सगळं, आणि आमच्या जीवनासाठी आमच्या भक्तीसाठी किती लाभदायक आहे म्हणून. त्यामुळे हे सगळं आम्हाला शिकून घेतलं पाहिजे हळूहळू हळूहळू. आमच्याकडे पुस्तकं पण अनेक आहेत ज्या भाषामध्ये पाहिजे तुम्ही वाचू शकता, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, कन्नडमध्ये. ते आम्हाला समजून घेतलं पाहिजे कुठची औषध आता औषधी तयार कसे करायचे. आमच्या स्वयंपाकघरच आमचं दवाखाना असलं पाहिजे. हां, स्वयंपाकघरामध्ये जे काही असतं, हळद असू दे किंवा जिरा असू दे, अजवाईन असू दे, काय असू दे, हे विविध प्रकारचे जे वस्तू आहेत आमच्या स्वयंपाकघरामध्ये असले पाहिजे. कोणाला काय झालं करायचं. लहानपणामधून सगळ्यांना आठवण आहे का, काही होताना कोणा आजीने काहीतरी पोटामध्ये असं असं केलं तर बरोबर झालं, आठवण आहे ना? मला तरी आठवण आहे. एकदा लहानपणामध्ये एवढं मी ओरडत होतो, पोट दुखत होतं, आजीने घेतलं पोटा नाभीवर काय असं तेल काहीतरी टाकलं, काय टाकलं आजपर्यंत मला माहीत नाही. काहीतरी होतं त्यांच्याकडे, ते स्वयंपाकघरमध्ये जाऊन काहीतरी आणलं आणि नाभीवर असं 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 केलं, 5 मिनिटांमध्ये शांत झालं. काय होतं ते मी मग मोठं गेलो विसरलो आहे, काय समजलं नाही. नाहीतर डॉक्टरकडे गेलो तर सलाईन चढवा म्हणून. सलाईन नाही चढवलं तर हे डॉक्टर बरे नाही, आणि एवढं गोळीचं लिस्ट नाही दिलं तर डॉक्टर बरे नाही. आता ह्याच्यापासून आम्हाला आता बाहेर आलं पाहिजे. स्वावलंबी म्हणजे हे सगळं पण शिकलं पाहिजे आम्ही. पण मूर्खता पण नाही केली पाहिजे. कधी कधी ज्यावेळी डॉक्टरकडे जायची गरज असते त्यावेळी जायला पाहिजे. मीच करून घेऊ मी सक्षम आहे म्हणून तसं करायचं नाही, मग नुकसान होणार जास्त. हां, आमची ज्ञानाची सीमा आम्हाला जाणून घेतलं पाहिजे की कुठे कुठपर्यंत आम्ही स्वतःची काळजी घेऊ शकतो म्हणून. हां, तर त्यामुळे अज्ञान, अविद्या आणि विद्या दोन्हीत ज्ञान आमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. हरे कृष्णा. काही प्रश्न, टीका, टिप्पणी? कालचं स्वास्थ्याचं जे कार्यक्रम झालं, अंगदुखी सुरू झालं का कोणाला? किती भक्तांना सुरू झालं अंगदुखी? बघा, हातवट करा. पण बंद करायचं नाही. हां, किती भक्त अनेक वर्षापासून किंवा महिन्यापासून रोज करता व्यायाम वगैरे? फक्त एक किशोर प्रभू आहे एवढे वर्षापासून बघतो आहे, काही असू दे ते व्यायाम करणारच. वरती गच्ची जाऊन धडधड धड ऐकू येत. अशी दृढता पाहिजे आमची. हे खूप प्रशंसनीय गुण आहे, कारण आम्ही काय करतो आणि मी पण हे चूक करतोय की आम्ही सुरू करतोय मग बंद करतोय. मी पण कितीदा योग सुरू, आसन वगैरे सुरू केले मग ते बंद झालं काही ना काही परिस्थिती असल्यामुळे. आमचे किशोर प्रभू एकदम रात तिकडे बरोबर उठून जायचं तिकडे आणि करायचं. तसंच आम्ही केलं पाहिजे, इकडे असताना आम्ही केलं पाहिजे. तर सगळ्यांनी आता हे व्यायाम केलंच पाहिजे. आणि खरोखर तुम्ही बघा, त्यांनी जसं म्हटलं काल ना, 15 दिवस तुम्ही जर प्रतिदिन प्रतिदिवस केले असं तर तुमची शक्ती दुप्पट होणार. दुप्पट हे काय अतिशयोक्ती नाही आहे. म्हणजे आता अर्धा तास करून जे तुम्हाला हाफ येते आणि होत नाही, तर आता तुम्ही 1 तास करू शकणार. ठीक आहे, 15 दिवस नसेल, 1 महिना समजा. पण हे केल्यामुळे तुम्हाला आत्मतुंब किती छान वाटेल, बरं वाटेल, एकदम आनंद वाटेल. खरंच स्वस्थ असल्यामुळे एक उत्साह, नवीन उत्साह येईल शरीरामध्ये. त्यामुळे किशोर प्रभूचा उत्साह कधी कधी जास्त होते. खूप शक्ती असते, त्यामुळे गाडी चालवताना थोडं मला हे करावं लागतं, थांबावं लागतं. पण असं संकल्पमचं असलं पाहिजे की करायचं म्हणजे करायचं. तर असं करा तुम्ही आणि मी खरोखर सांगतो त्याचं फळ खूप गोड होणार. पूर्ण आयुष्य आणि खास करून जे तुमचं वय कमी आहे, तुम्ही सगळ्यांनी हे खूप गंभीरतेने घेतलं पाहिजे. आम्ही लहान वयाचं असताना खूप चुका केली, ते सगळं माया माया म्हणून आम्ही सगळं ते केलं. आत्ता काय करणार या वयामध्ये, आत्ता ते होत नाही तेवढं पूर्वीसारखं, नाही का? त्यावेळी पण आम्ही जर असं काळजी घेतली असते तर आमची तब्येत पण साथ दिली असती, आम्ही जास्त करू शकलो असतो. त्यामुळे आत्तापासून तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली तर आयुष्यभर 70 वर्ष 80 वर्षपर्यंत पण तुम्ही घटमूट राहून खूप सेवा करू शकणार, होय की नाही? हां, शेवटपर्यंत करायचं आहे की नाही भगवंतांची सेवा? त्याच्यासाठी स्वस्थ राहायलाच पाहिजे आम्ही. ठीक आहे ना? पूर्वी असे व्हायचे ना लोक, पूर्वीचे म्हातारे लोक बघा आजपर्यंत हृष्टपुष्ट आहेत. आत्ताची जे पिढी आहे 25 वर्षामध्ये ते झालं, हे दुखतंय ते दुखतंय असं होतंय तसं होतंय करून अर्थक होय की नाही. तर आता अनेकदा आम्ही लोकांना बोलवलं आहे, आयुर्वेदिक डॉक्टरना बोलवलं आहे, ह्यांना बोलवलं आहे, त्यांना बोलवलं आहे, आम्ही थोडं वेळ ऐकतो, थोडं पालन करतो, मग विसरून जातो, होय ना. हरे कृष्णा. त्यामुळे हे जरा आम्ही आठवण ठेवलं पाहिजे. हां, करणार ना तुम्ही सगळे? किती भक्त याच्यावर दृढ संकल्प घेऊन करणार प्रतिदिवस? हातवत करा. कोण कोण करणार? मातेच्या लोकांनी पण केलं पाहिजे. हां, सगळ्यांनी केलं पाहिजे. हां, तर कृपा करून गंभीरतेने घ्या. या जगामध्ये काय होत आहे की उत्साह थोड्या वेळासाठी राहतोय, मग कमी होतोय. त्याचं नाही व्हायला पाहिजे. एकमेकांना आम्ही थोडं प्रोत्साहन दिलं पाहिजे. हां, ठीक आहे. हरे कृष्णा. हां,
बॅलन्सिंग होत कधी अविद्या कधी नाही तर अविद्या नाही, बॅलन्स करणं बहुत मुश्किल.
संतुलन करना मुश्किल है. ये ब्रह्मा जी से लेकर चींटी तक सबके लिए समस्या है. ये भौतिक जगत में रहते हुए संतुलन हर चीज़ का करना बहुत मुश्किल है, परंतु संतुलन ही जीवन का आधार है. यदि पृथ्वी और सूरज के बीच में अंतर थोड़ा भी ज़्यादा कम हुआ होता तो हम यहाँ जी नहीं सकते, है ना. हर चीज़ में संतुलन. ज़्यादा खा लिया बीमार, कम खाए बीमार, ज़्यादा सोए बीमार, कम सोए बीमार. तो संतुलन यही सफलता का राज है, रहस्य है. हमारे जीवन में कई विभाग हैं. स्वास्थ्य का विभाग है, साधना का विभाग है, सेवा का विभाग है. जितने भी हमारे विभाग हैं जीवन के, संतुलित रूप से उनको उनका देखभाल करना चाहिए. ठीक है, ढूंढ निकालना चाहिए हमेशा. ये सत्वगुण है. पूरी तरह से असंतुलित होना ये तमोगुण है, और कभी होना कभी नहीं होना, कभी होना नहीं होना ये रजोगुण है. और चीज को संतुलित रखना, बैलेंस में रखना ये सत्वगुण है. सत्वगुण ही टिकाऊ है. स्थायी रूप से किसी चीज को विद्यमान रखना है तो सत्वगुण की का अनुशीलन करना आवश्यक है. आई तो हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.